निसर्गोपचार अर्थात नॅचरोपॅथी. निसर्गातील घटकांद्वारे आजार बरा करण्याच्या पद्धतीला निसर्गोपचार किंवा निसर्गोपचार पद्धती असं म्हणतात. निसर्गाशी सुसंवादी आणि निसर्गानुकूल औषधविरहित उपचार पद्धती अशी ही निसर्गोपचाराची व्याख्या करतात. निसर्गोपचार पद्धती ही एक पर्यायी उपचार पद्धती आहे. प्रत्येक व्यक्तीला झालेल्या किंवा होणाऱ्या आजारावरील उपचार शरीरांतर्गत असून त्या व्यक्तीच्या शरीरात निसर्गत आजार वा रोग बरा करण्याची क्षमता तसंच रोगप्रतिकार शक्ती असते. त्यामुळेच झालेला आजार किंवा रोग निसर्गत बरा करणं आणि आरोग्य कायम राखणं त्या व्यक्तीला शक्य असतं असे या उपचार पद्धतीमागील तत्व आहे. निसर्गोपचार ही एक पारंपरिक उपचार पद्धती असून ती शरीराला कमीत कमी त्रास देऊन अवलंबिली जाते. या पद्धतीमध्ये कमीत कमी शल्यक्रिया आणि औषधांचा उपयोग केला जातो. ताण नियंत्रण, आरोग्यदायी आहाराचे योग्य नियमन, मानसिक संतुलन आणि पंचमहाभूतांचा योग्य वापर यांचा अवलंब करतात. यामुळे रोग होणं मुळातच टाळता येईल आणि रोग झालाच तर अंतर्गत चैतन्य तो पूर्ण बरा करेल अशी या उपचार पद्धतीची धारणा असते. आजार पूर्णपणे बरा नाही झाला तर माती, पाणी, सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवा यांच्या मदतीनं उपचार करून रोगाची तीव्रता कमी करता येते. निसर्गोपचार पद्धतीमध्ये खालीलप्रमाणे 6 मूलतत्वे आहेत. निसर्गोपचाराचे उपाय करणाऱ्यांना ही तत्वे पाळावयाची असतात. पहिलं म्हणजे रुग्णाला कोणतीही इजा होणार नाही याची खबरदारी घेऊन त्याच्यावर उपचार केले जावेत. 2, व्यक्तीच्या शरीरातील अंगभूत प्रतिकारक क्षमता ओळखून त्याच्या अंगी असलेल्या आजार बरा करणाऱ्या शक्तीचा आदर करावा आणि स्वतःहून आजार बरा करण्याचे चैतन्य त्याच्यात निर्माण करावे. 3, आजारामागील कारणं ओळखावीत आणि त्यांचं निराकरण करावं. दिसणारी लक्षणं दाबू नयेत किंवा दुर्लक्षितही करू नयेत. 4, स्वतःचं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला शिक्षित करावं, त्याला निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, तसंच स्वतःच्या शारीरिक क्षमतेबद्दलची जबाबदारी स्वतःची आहे हे पटवून द्यावं. 5, उपचार करताना प्रत्येक व्यक्तीच्या सवयी, आहार आणि अनारोग्य यांचा विचार करून उपचार करावा. 6, प्रत्येक व्यक्तीने आपल्या अवतीभवतीचे लोक आणि समाज यांना आरोग्याचे महत्व सांगावे, तसेच आजार कसा टाळावा, स्वास्थ्य कसे राखावे हेही सांगावे. ही नोंद शर्वरी कोल्हटकर यांनी केली आहे.